म्हणून असूया ही एक आपण दोन दिवसापर्यंत म्हणतो की तसं सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये सर्वात मोठं चॅलेंज असं पाण्याचं, पाणी कुठून ना कुठून तरी झरपणारच. तशीच ही असूया वृत्ती आहे, ही हळूहळू का होईना ती मनामध्ये येऊ शकते आणि त्यासाठीच हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. म्हणून या तात्पर्याची सुरुवात त्याचा आरंभ रूपात सांगतात शुद्ध भक्ती शुद्ध आत्म्याची वृत्ती. शुद्ध भक्ती ही शुद्ध आत्म्याची वृत्ती म्हणजे इंग्लिश प्रभात सांगतायत डिव्होशनल सर्व्हिस, प्युअर डिव्होशनल सर्व्हिस इज द ऍक्टिव्हिटी ऑफ द सोल प्रॉपर. म्हणजे शुद्ध आत्मा जो आहे तो एकच कार्य करेल शुद्ध भक्ती म्हणजे सेवा, जो काही करणार नाही. म्हणजे त्याच्या नॅचरल नैसर्गिक अवस्थेत पाणी मिनी तरल असणार. असं मी ग्लास ओतला पाणी असेल तर पाणी असं घरंगळत जाईल पुढे, ओघव जाईल पुढे. कृत्रिमरित्या त्या पाण्याला आपण समजा वाफ तयार केली तर ते वर जाईल खाली उष्णता देऊन, किंवा अगदी थंड करून त्याचा बर्फ केला तरच ते घनीभूत सॉलिड होईल. पण जरा त्याला वेळ दिला तर ते सॉलिड घनीभूत बर्फ पुन्हा पाणी होऊन पुन्हा त्याचा ओघ होईल. ती वाफ समजा थंड होऊ दिली पुन्हा त्याचं पाण्याचं रुपांतर होईल. आलं लक्षात? त्याचप्रमाणे आत्म्याने कितीही बाकी या जगात येऊन वेगवेगळ्या उपाधी धारण केल्या तरी त्याच्या शुद्ध अवस्थेत त्याचं पाणी कसं तरल असतं त्याप्रमाणे आत्म्याचा स्वभाव हा श्रीकृष्णांची भक्ती करणं हात असतो. म्हणून या ठिकाणी शिल प्रभुपाद पहिल्यांदी 18 गीतेच्या 14 श्लोकातील 26 श्लोक उद्धृत करतायत. माम चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्यैतान ब्रह्म भूयाय कल्पते. माम चयो अव्यभिचारेण, व्यभिचार याच्यामध्ये चारण म्हणजे इकडून तिकडे इकडून तिकडे जाणं, अव्यभिचारेण ज्याचं मन इकडे तिकडे सतत भटकत नाही, किंवा मागे आपण जो शब्द पाहिला अन्य निंदादी शून्यम भजन विज्ञम अनन्यम अन्य, अनन्य हा शब्द पण युजला जातो अव्यभिचारेण, पण त्याचा तोच अर्थ होतो की इतर कोणाची नाही अनन्य ममता विष्णू भक्तिरसामर्थ्य एक श्लोक येतो असा. तर अव्यभिचारणी भक्ती करतो, भक्ती योगेन सेवते स गुणान समतित्यैतान, तो व्यक्ती गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि ब्रह्मभूयाय कल्पते तो ब्रह्मस्थिती प्राप्त करू शकतो. आता ब्रह्मस्थिती त्याला जरी आपण त्याला त्याचा शब्द असा मोठा वाटला की ब्रह्मस्थिती बापरे म्हणजे काय असेल, तुम्ही प्रसाद ग्रहण करताय ते ब्रह्म आहे, तुम्ही हरिनाम ग्रहण करताय ते ब्रह्म आहे, तुम्ही ही शास्त्र वाचन करताय वेदशास्त्र याला पण ब्रह्म म्हणतात. म्हणून ब्रह्म काही विशेष वेगळं असं काही नाहीये, परंतु या जगात त्या ब्रह्मावरती या तीन गुणांचा प्रभाव पडल्यामुळे ते असं कोमेजलेलं काळवणलेलं असं दिसतं. म्हणून शंकराचार्य म्हणतात की सर्व काही ब्रह्म आहे, खरं आहे, पण ते सर्व काही ब्रह्म आहे समजण्याची जी रीत आहे तो खरा भक्तियोग तो खरा केला पाहिजे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दुसरा एक गीतेतला श्लोक प्रभुपाद सांगतायत. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्य भाक् साधुरेव समन्तव्य सम्यग् व्यवसितो हि सः. हा एक अत्यंत सुंदर श्लोक आहे आणि त्याचा अर्थ पण फार गूढ आणि गहन आहे. अपि चेत् संस्कृतमध्ये अपि चेत् वरून काही सुरू झालं की समजायचं की ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. कोणी म्हटलं की समजा या पावसाळ्यात पाऊसच पडला नाही तर असं सहसा होणार नाही, दुष्काळ तर होईल, पण अपि चेत म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट, असं सहसा कधी होत नाही. काय होत नाही? पण कृष्ण म्हणतायत अपि चेत असं जरी झालं तरी, काय म्हणतात झालं तरी, सुदुराचारो की एका भक्ताने जो नेहमी सदाचार त्याने केला पाहिजे तर सदाचाराच्या ऐवजी त्याच्या हातून नुसताच दुराचार नाही घडत तर सुदुराचार, म्हणजे अत्यंत अत्यंत जघन्य कृत्य, खूपच केसवाणा किंवा खूपच सिडीस कृत्य. तर शिक्षण काय म्हणतायत, त्या कृत्यावरती त्यांचा राज होत नाहीये. त्यांचा मुख्य जो उद्देश सांगायचा तो असा आहे की अपि चेत सुदुराचारो इफ माय डिवोटी बिहेव्ज इन द मोस्ट अबॉमिनेबल वे भजते माम अनन्य भाग. आणि त्याचबरोबर तो माझी भक्ती पण करतोय, आणि कशी अनन्य. हाउ इज इट पॉसिबल दॅट समबडी कमिट्स ग्रेव क्राईम अँड ऑल्सो वॉन्ट्स टू बी डिवोटी ऑफ कृष्ण. पण समजा असं झालं की ज्याला अशी करायची इच्छा आहे, म्हणजे हातून ते पाप घडलंय पण भक्ती ठेवायची इच्छा नाहीये, तो म्हणाल की ठीक आहे, मग आम्ही त्याला एक अगदी साधारण म्हणू, त्याला आम्ही सांगू की इथे मंदिरात यायचं तर बाहेर उभं राहायचं मंगल आरतीला, आत नाही यायचं, किंवा अगदी शेवटी प्रसाद घ्यायचा, किंवा एवढ्या मोठ्याने अरणार नाही की आम्हाला ऐकायला येईल ते, कारण तू फार वाईट आहेस. श्रीकृष्ण म्हणतायत साधूर एव, तुम्ही त्याला नुसतंच एक हलका किंवा बाहेरचा असं न समजता, त्याला एकच समजता येईल ते म्हणजे साधूर एव समंतव्य, म्हणजे त्याला निश्चित त्याला साधू समजलं पाहिजे. तो म्हणाल की पण तो ज्यावेळी त्याच्या पापात प्राशित करेल ना आणि मग चांगला वागेल, मग आम्ही त्याला साधू समजू. ते म्हणतात नाही, आत्ताच त्याला म्हटलं पाहिजे साधू. असं कधी तुम्ही म्हणत आणता कामा नये की आणखीन काही जन्मानंतर मग तो साधू होईल. साधूर एव समंतव्य या क्षणी. पण प्रश्न असा आहे, मग तो असा वागला हे खरं आहे की नाही? पण त्यामुळे नाही, सम्यक व्यवसितो हि सह. त्याच्या पुढच्या श्लोकात ते म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती. क्षिप्रम लगेच भवती धर्मात्मा, तो लगेच धार्मिक होतो. शश्वत शांतीम निगच्छती, त्याला मी शांती प्रदान करतो. आणि समजा श्रीकृष्णाने म्हटलं की श्रीकृष्ण प्रतिजानीही नमे भक्त प्रती, तर श्रीकृष्ण म्हणत कधी कधी मी माझ्या भक्तांना वाचण्यासाठी माझी प्रतिज्ञा देखील भंग करत असतो. समजा मी म्हटलं की अमुक अमुक याला मी करणार नाही, किंवा अमुक एका असुराला मी माझ्या देवतांकरवी किंवा इतरांकोणाकडून करवी असं वरदान दिलंय की तू काही कर, तू कधी मारणार नाहीस. पण जर त्याने माझ्या भक्ताला इजा करायचा प्रयत्न केला तर मात्र मी त्या छोट्या मोठ्या प्रतिज्ञा वगैरे जे काय सगळं विसरून जातो. मग त्यामुळे कित्येकदा माझ्या शब्दाला कधी लोक मान देत नाहीत. लोकांना वाटतं असं की श्रीकृष्ण आहे ना, म्हणेल एकदा देईन म्हणून, गॅरंटी नाही देईल की नाही ते, कमी येईल कदाचित. आपण जाऊ मागायला काहीतरी की देवा मला एक घर दे, गाडी दे, बंगला दे, तर हे म्हणेल की नाही, या क्षणी तुला मी काय देणार नाहीये, उलट तुझ्यातलं अर्ध कमी करणार आहे. त्यामुळे जरा ते धोक्याचं काम असत. तर शश्वत शांती निगच्छती कौंतेय, अर्जुन तू घोषणा कर. जर का तू घोषणा केलीस, जर का माझ्या भक्ताने काही घोषणा केली, तर मात्र ते आता माझ्यावरती ते जबाबदारी येते की हा जे म्हणाला ते पार पडलं पाहिजे. जसं मणिग्रीव आणि नलकुबर, कुबेराचे पुत्र, बापाकडे एवढा पैसा आहे, ऐश्वर आहे, देवताचं शरीर आहे, त्यामुळे करा भोगविलास. नारायण त्यांना शाप दिला की तुम्ही नंद महाराजांच्या अंगणात वृक्ष म्हणून जन्माला याल, आणि भगवान दामोदर, तर पुढच्या 7 तारखेपासून जो दामोदर कार्तिक मास सुरू होतोय, तर भगवान दामोदर तुमचा उद्धार करतील. नारायणांनी बोलून झालं त्यांचं, आता ते करायचं की नाही हे काम कोणाचं आहे? श्रीकृष्णांचं. त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला की अर्जुना तू घोषणा कर, आतापर्यंत भक्ताने दिलेलं वचन श्रीकृष्णाने कधीही टाळलं नाहीये. एक हिंदीमध्ये असं लोकप्रिय भजन आहे की जिनके भ्रुकुटी बलते समुद्र तप्त उबलते देखा. रामायणात ती गोष्ट आहे की प्रभू रामचंद्रांच्या एका कटाक्षाने जिनके भ्रुकुटी बलसे, त्यांच्या नुसत्या भोवयानुसत्या वाकल्या त्याच्यावरून समुद्र तप्त उबलते देखा, हे समुद्र आम्ही उकळताना पाहिला. खुद का नाम टले टल जाए, भक्त का नाम न टलते देखा. की स्वतःचं नाव जरी कधी वाईट झालं, काळ झालं, काही झालं तरी त्यांनी कधी आपल्या भक्ताचं नाव खराब केलं नाहीये. तर एका भक्ताच्या अंगातील व्यंग, व्यंग हा शब्द विरुद्ध अंग, वी अंग, त्यावरून व्यंग. तर नुसतं शारीरिक व्यंग नाही तर कोणतंही व्यंग. आणि यात मुख्य करून श्री प्रभुपाद त्या दोन भावांची गोष्ट सांगतायत जे पुढे रूप आणि सनातन गोस्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. रूप सनातन गोस्वामी मूळचे कोणत्या प्रांतातील? कर्नाटकातील अगदी चांगले सारस्वत ब्राह्मण कुळात जन्मलेले. पण मग त्यांचा पण मोठा इतिहास आहे. जीव गोस्वामी एका त्यांच्या ग्रंथात दिलाय तो की त्यांचे पूर्वज, एक त्यांचे पूर्वज दोन भावामध्ये काहीतरी वितुष्ट आला तर एक बंगालमध्ये जाऊन स्थित झाले. आणि त्या ठिकाणी या दोन भावांना मात्र त्यांचं मूळ नाव काय होतं? अमर आणि संतोष. परंतु नवाब हुसेन शहाची चाकरी पत्करल्यामुळे एक जण झाला त्याचा खासगी सचिव, एक झाला प्रधानमंत्री. तर साकर मलिक म्हणजे प्रधानमंत्री, मलिक म्हणजे मंत्री उर्दू फारसी किंवा अरबी भाषेत, आणि दबीर खास म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी. खास शब्द तिकडनंच आलाय मराठीमध्ये पण. तर या दोन भावांनी हे नोकरी स्वीकारली. पण त्यांचं मुख्य कारण काय होतं नोकरी स्वीकारण्याची? पैसा होता म्हणून, राजमहाल म्हणायचा मिळत होता म्हणून. जर त्यांनी त्यांची सेवा स्वीकारली नसती तर त्या नवाबाने बाकी सर्व हिंदूंना पूर्ण त्यांना इतका त्रास दिला असता, त्यांनी त्यांना हिंदू म्हणून राहूच दिलं नसतं. तर बाह्यातकारी दृष्टीने ते त्यांची सेवा करत होते, परंतु त्यांच्या घरातलं आतलं वास्तव काय होतं? एक त्यांचा जो बंगला आहे, कोण कोण या ठिकाणी असलेले भक्त कनाई नाटशाला गेलेत? कोण गेलाय? राम केली कनाई नाटशाला आपण गेलो होतो. तर त्या ठिकाणी त्यांचं जे जो आपण एक मोठं द्वार पाहिलं, आज त्या ठिकाणी असं नाहीये, पण पूर्वी सुंदर उद्यान, ज्या ठिकाणी त्यांनी वृंदावनाची प्रतिकृती निर्माण केली होती. जवळजवळ रोज दैनंदिन व्यवहार असायचा की लोक चांगले पंडित येऊन, भागवताचे भक्त येऊन त्या ठिकाणी भागवतावर चर्चा करायचे. त्यांना ज्यावेळी समजलं की चैतन्य महाप्रभूंनी आता हा प्रचार सुरू केलेला आहे, त्यांनी अनेक पत्रं त्यांना दिली होती की कृपा करून या इथे, आम्हाला सोडवा यातून, आम्हाला काही यात इंटरेस्ट नाहीये, काही यात रुची नाहीये. परंतु महाप्रभूंनी पण त्यांच्या त्या वेळेनुसारच ते तिकडे गेले. पण त्यांना नेहमी अनुरोध करत की तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा, एक दिवस जरूर श्रीकृष्ण तुमच्यावरती कृपा करतील. परंतु या दोन भावांमुळं असं होतं की आम्ही ते एकदा महाप्रभूंना म्हणाले, ते प्रथम भेटले त्यावेळी, की जगाई मदाई यांनी अपराध केले असतील, खूप पाप केले असतील त्यांनी, पण ते बिचारे निष्पाप होते. त्यांना मनाने त्यांना माहित होती की ते काय करतायत ते. आम्ही मात्र जाणून बुजून आम्ही म्लेच्छ यवन लोकांची सेवा केलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याही पेक्षा खरे नीच आहोत. तर महाप्रभू हे ऐकून त्यांना ते इतकं त्यांचं हृदय विदीर्ण झालं असं म्हणाले की थांबा, तुम्ही हे ऐक, तुमचं हे बोलणं ऐकून मला सहन होत नाहीये ते. तर यावरून आपण समजू शकतो की जरी भक्ताच्या पूर्वायुष्यातील किंवा पूर्वजन्मातील पूर्वकर्मानुसार जरी त्यात काही त्रुटी, काही डिफेक्ट्स आढळले, तरी आपण गंगाम भसाम न खलु बुद्ध फेन पंकैरी या न्यायाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण जे लोक करत नाहीत त्यांचं काय होतं? तर प्रभुपादाच्या पुढच्या सांगतात की नित्यानंद प्रभू यांचे वंशज, अद्वैत आचार्य यांचे वंशज, नित्यानंद प्रभूंच्या मुलाचं नाव काय? एक वीरभद्र, ते मोठे प्रचारक. त्यांच्या दोन पत्नी, त्यांच्या दोन भार्या होत्या, जानवा आणि वसुधा. परंतु खेळाची गोष्ट अशी आहे की त्यांच्यानंतर जी पुन्हा जी वंशावळ सुरू झाली